नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबर दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज राजस्थानांतल्या जैसलमेर हवाई दळाच्या तळाचेर स्वदेशी बनावटीच्या हलक्या लढाऊ हॅलिकॉप्टर प्रचंडात उड्डाण केलें. उड्डाणा आदी भारतीय हवाई दळाच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींक हॅलिकॉप्टराच्या ऑपरेशनल क्षमतेबद्दल माहिती दिली. अनुभवी हवाई दळाच्या वैमानिकांनी ही उड्डाणां घेतली आनी स्वदेशी बनावटीच्या प्लॅटफॉर्माची प्रगत वैशिष्ट्यां, चपळटा आनी लढाऊ तयारी दाखयली. हलके लढाऊ हॅलिकॉप्टर प्रचंड हे उच्च उंचायेवेल्या ऑपरेशन्सां खातीर डिझायन केला आनी ताका लागून भारतीय हवाई दळाच्या लढाऊ क्षमतामदी लक्षणीय वाढ जाल्या अशें राष्ट्रपतींनी वरिष्ठ हवाई दळ अधिकाऱ्यांकडेन संवाद साधलो आनी भारताच्या स्वदेशी संरक्षण उत्पादन परिसंस्थांक बळकटी दिवपाक सहभागी शास्त्रज्ञ, अभियंता आनी कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी प्रख्यात संरक्षण विश्लेषक मारूफ रजा हांच्या मरणा बद्दल दुख्ख व्यक्त केला. एका सोशल मीडिया पोस्टात मोदींनी म्हणा की मारूफ रजा हांणी पत्रकारितेच्या जगात समृद्ध योगदान दिले. मारूफ रजा हांणी संरक्षण, राष्ट्रीय सुरक्षा तशेंच धोरणात्मक बाबी बद्दलच्या तांच्या सूक्ष्म समजुतीन भौशीक चर्चा समृद्ध केली. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी स्वातंत्र्य सैनिक चंद्रशेखर आझाद हांकां तांच्या शहीद दिना निमित्त श्रद्धांजली ओपली. सोशल मीडिया पोस्टात राधाकृष्णन हांणी म्हळां की चंद्रशेखर आझाद हे फक्त क्रांतिकारी नासले तरी ब्रिटीश राजवटीची बुन्याद हादरावपी अदम्य धैर्याचे मूर्त स्वरूप आशिल्ले. आझाद हे खरेंच नावाप्रमाण व्यक्तिमत्व आशिल्ल्याचे अधोरेखित करताना उपराष्ट्रपतींनी नमूद केले की हे अमीर शहीद देवपी पिळग्यांक राष्ट्राच्या सेवे खातीर प्रेरणा दीत रावतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज स्वतंत्र सैनिक चंद्रशेखर आझाद हांकां तांच्या शहीद दिसा निमतान श्रद्धांजली ओपली. एका सोशल मीडिया पोस्टात मोदींनी म्हळां की चंद्रशेखर आझाद हांचे जीवन शिकयता की अन्याया आड ठाम रावप हो संकल्प हेच खरे शौर्य. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी स्वतंत्र सैनिकांक श्रद्धांजली ओपली. सरकार प्रक्रिया सुलभ करता, वेवसाय सुलभता सुधारता आनी तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखाला प्रशासनाचो विस्तार करता जाका लागून देशाच्या सुदारण्याच्या मार्गार चलता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी म्हळां. धोरणात्मक हेतूपुरते मर्यादित नासून ही गती टिकोवन दवरपाक उत्कृष्टता प्रदान करपाचेरूय भर दिला अशें तांणी म्हळें.
ये बजेट पॉलिसी रोडमॅप होता है, इसलिए बजेट की प्रभावशीलता का आकलन भी ठोस पैरामीटर्स पर किया जाना चाहिए. ऐसी नीतियां जो इंफ्रास्ट्रक्चर का विस्तार करें, जो क्रेडिट के प्रवाह को आसान बनाएं, जो ईज ऑफ डूइंग बिजनेस बढ़ाएं, जो गवर्नेंस में ट्रांसपेरेंसी बढ़ाएं, जो जनता का जीवन आसान बनाएं.
विकसित भारता खातीर तंत्रज्ञान सुदारणा आनी वित्त ह्या विशयावेल्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी उलयतना मोदींनी म्हळें की सुदारणांचे मूल्यांकन घोषणांनी न्हय तर जमनीवेल्या ताच्या परिणामावेल्यान करपाक जाय. तांणी एआय, ब्लॉकचेन आनी डेटा एनालिटिक्सच्या व्यापक वापराची पारदर्शकता, वेग आनी जबाबदारी वाढोवपाचेरूय भर दिलो.
ये देश रिफॉर्म एक्सप्रेस पर सवार है. इस मोमेंटम को बनाए रखने के लिए हमें ना केवल पॉलिसी इंटेंट पर ध्यान देना है, बल्कि डिलीवरी एक्सीलेंस पर भी फोकस करना है. हमें एआई, ब्लॉकचेन और डेटा एनालिटिक्स का व्यापक उपयोग कर ट्रांसपेरेंसी, स्पीड और अकाउंटेबिलिटी बढ़ानी होगी.
फाटल्या दशकात सरकारान मुळाव्यो सुविधांचेर व्हड लक्ष केंद्रीत केला. सरकारान विचारपूर्वक हो निर्णय घेतला की भारताचो विकास महामार्ग, रेल्वे, बंदरां, डिजिटल नेटवर्क, पॉवर सिस्टम हे सारक्यो ठोस मालमत्ता तयार करून जातलो अशें तांणी म्हळें. हे येवपी कितलेशेच दशकां खातीर उत्पादकता निर्माण करतले अशें ते उलयले. म्हणूनच भौशीक भांडवली खर्चात सातत्यान वाढ करतात अशें सांगून तांणी अधोरेखित केलें की 11 वर्सां आदी अर्थसंकल्पात फक्त 2 लाख कोटी रुपया वांटप केल्ले, पूण नवीन केंद्रीय अर्थसंकल्पात ते 12 लाख कोटी रुपयांच्या मुखार गेला.
11 साल पहले पब्लिक कैपेसिटी के लिए बजट में लगभग 2 लाख करोड़ रुपए का प्रावधान था. मौजूदा बजट में ये बढ़कर लगभग 12 लाख करोड़ रुपए के पार हो गया है. इतने बड़े पैमाने पर सरकारी निवेश होना प्राइवेट सेक्टर के लिए भी एक स्पष्ट संदेश है.
एआयच्या वापरामध्ये विश्वासाचा घटक म्हणून खूप महत्वाचा असा अशा आज नवी दिल्लीत एका मीडिया ग्रुपान आयोजित केल्या रायझिंग भारत समिटात उलयताना इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले. आयसीसी दादल्यांच्या T20 क्रिकेट विश्वचषकात आज सांजे कोलंबोतल्या आर प्रेमदासा स्टेडियमाचेर Super 8 Group 2च्या खेळात इंग्लंड न्यूझीलंड आड खेळटले. खेळ 7 सुरू जातलो. भारतीय हवामान खात्यान आज सकाळी पंजाबातल्या कांय वाठारांनी दाट धुके पडपाचो अदमास दिला. उपहिमालयाच्या अस्तंत बंगाल आनी सिक्कीमातल्या फाल्यां मेरेन वीज आनी वादळ वाऱ्यासयत गडगड येवपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 8:40 मिनटांचेर. नमस्कार.